बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मुलींना सक्षम करायला पाहिजे की मुली होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतील आणि अत्याचार झाला त्याचवेळी बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणाजवळ जाऊन आपली तक्रार मांडावी. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.